नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. धोरणकर्त्यांमध्ये महिला वर्गाचा समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेच्या विशेष अधिवेशनात नारीशक्ती वंदन विधेयक सादर. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच विकसित भारतासाठी योगदान द्यावं राष्ट्रपतींचं आवाहन. राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान. नांदेड शहरात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू. आणि छत्रपती संभाजीनगरात पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन हेल्प डेस्क कार्यान्वित करण्याचे महापौरांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. देशाच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा असलेल्या महिला वर्गाचा धोरणकर्त्यांमध्ये समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या महत्वाच्या घटनात्मक सुधारणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं. या विधेयकाच्या चर्चेत पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले,
सब मिल करके देश को नई दिशा देने जा रहे हैं. हमारी शासन व्यवस्था को संवेदनशीलता से भरने का एक सार्थक प्रयास करने के लिए जा रहे हैं और मुझे विश्वास है कि इस मंथन से जो अमृत निकलेगा वो देश की राजनीति की भी उसके रूप स्वरूप को तो तय करने ही करने वाला है, लेकिन ये देश की दिशा और दशा भी तय करने वाला है.
कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेलं संविधान 131 दुरुस्ती विधेयक 2026 आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 सादर केलं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. महिलांना संसदीय प्रणालीत बरोबरीचं स्थान देणारं हे विधेयक देशाची दशा आणि दिशा निश्चित करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
भारत का मतलब केवल उत्तम प्रकार के रेल, रास्ते, इंफ्रास्ट्रक्चर या कुछ आर्थिक प्रगति के आंकड़े, सिर्फ इतने से ही विकसित भारत की सीमित कल्पना वाले हम लोग नहीं हैं. हम चाहते हैं कि विकसित भारत जिसके नीति निर्धारण में सबका साथ सबका विकास का मंत्र समाहित हो. देश की 50% जनसंख्या नीति निर्धारण का हिस्सा बने, ये समय की मांग है.
दरम्यान काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल यांनी ही विधेयकं मांडण्यास विरोध केला. या विधेयकांमुळे देशाच्या संघराज्य रचनेला धक्का पोहोचेल असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री अमित शहा यांनी या आरोपांचं खंडन केलं. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी ही विधेयकं इतक्या घाईघाईनं आणण्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या गृहमंत्री शहा या चर्चेला उत्तर देत आहेत. तत्पूर्वी सभागृहाचं कामकाज सुरू होताच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह 3 दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये अबू हासेम खान चौधरी, मोहसिना किडवाई आणि हरिनारायण राजभर यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यसभेत आज विनोद तावडे, नितीन नबीन, अभिषेक मनु सिंघवी या नवनिर्वाचित 14 सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. महिला आरक्षण विधेयक 2023 साली संसदेत मंजूर झालेलं असून त्यानुसार 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. मतदारसंघ पुनर्रचना हा एक व्यापक राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्वाचा मुद्दा आहे, म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणं आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देश आत्मनिर्भर करण्यासाठी आणि विकसित भारतासाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या 6व्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर तसंच विद्यापीठाच्या कुलपती मुकुद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपल्या ज्ञान आणि शिक्षणाचा वापर केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाज तसंच राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. त्या म्हणाल्या,
देश को आजाद करने के लिए महिलाएं पुरुषों के साथ कांधे से कांधे मिला के आंदोलन करते थे, आजादी का आंदोलन में और शोर मिलाए थे. इसी प्रकार देश को विकसित भारत बनाने में बेटा और बेटी दोनों को ही इसी प्रकार शिक्षा के क्षेत्रों में, औद्योगिक क्षेत्रों में, टेक्नोलॉजी में, स्टेम में, हर क्षेत्रों में आगे आना होगा.
दरम्यान राष्ट्रपतींनी आज सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. महात्मा गांधीजींचं पहिलं निवासस्थान आदी निवास तसंच बापू कुटी, कस्तुरबा गांधी यांचं निवासस्थान बानिवास तसंच गांधीजींच्या तत्कालीन कार्यालयालाही राष्ट्रपतींनी भेट देऊन पाहणी केली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यावेळी उपस्थित होते. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी संबंधित बाबींची यावेळी माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई केली, प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसंच परिसरात वृक्षारोपण केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज विधान परिषदेचा द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी 23-30 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. 2 मे रोजी अर्जाची छाननी होईल. 4 मे पर्यंत अर्ज मागे घेता येतील आणि 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि रणजितसिंग मोहिते हे सदस्य येत्या 13 मे रोजी निवृत्त होत असल्यानं या जागा रिक्त होत आहेत. पुण्यात आशा लता मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन आज पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यावेळी उपस्थित होत्या. पुण्याजवळ नांदोशी इथं ही संस्था उभारण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात सद्यस्थितीत उद्योगाचं नवं पर्व सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं वर्षा निवासस्थानी श्याम स्टील उद्योग आणि JW ग्लोबल उद्योग समूहानं राज्यात गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासन गुंतवणूकदारांना भूरेपूर सहकार्य करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. नांदेड शहरातील देगरुल नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकळी मुलांचा मृत्यू झाला. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 8 ते 18 वयोगटातली ही 4 मुलं शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हरुणबाग परिसरात एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं चौघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरात पर्यटकांच्या सोयीसाठी पुढच्या 8 दिवसात विशेष पर्यटन हेल्प डेस्क कार्यान्वित करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या हेल्प डेस्कसाठी शहरात योग्य जागेचा शोध घेऊन तिथं पर्यटन विभागामार्फत विशेष प्रशिक्षित गाईडची नियुक्ती केली जाणार आहे. ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वस्तूंच्या जतनासाठी महानगरपालिकेतर्फे तातडीनं एक सुसज्ज संवर्धन प्रयोगशाळा विकसित करण्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीनं शहराचा कायापालट करण्याचा मानस या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात तेर इथल्या संत गोरोबा यांच्या समाधी मंदिरातील ओवेरीच्या कामासाठी राज्य शासनानं 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी ही माहिती दिली. ते आज तुळजापूर इथं बोलत होते. मंदिराच्या पूर्व बाजूस 2 कोटी रुपये खर्चून ओवेरीचं बांधकाम केलं जाणार असून वारी किंवा उत्सवाच्या काळात भाविकांच्या विश्रांतीसाठी आणि भजनासाठी ही जागा हक्काचं केंद्र ठरणार आहे असं पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 1773 रुग्णांना सुमारे 13,69,00,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीनं अर्जाचा निपटारा करणं आदी सकारात्मक बदल झाले आहेत. त्यासोबतच विविध सामंजस्य करार, क्राऊड फंडिंग आदीच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मदाय रुग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य लाभत आहे. सामाजिक विषयक सहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करून उल्लेखनीय यश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. धोरणकर्त्यांमध्ये महिला वर्गाचा समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. संसदेच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक सादर. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच विकसित भारतासाठी योगदान द्यावं, राष्ट्रपतींचं आवाहन. नांदेड शहरात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगरात पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन हेल्प डेस्क कार्यान्वित करण्याचे महापौरांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.